ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करत विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची 6,000 कोटींहून अधिक रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ आज मध्यरात्री ओदिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता. आणि पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ 259 धावात गारद, दिवसअखेर भारताच्या 1-16 धावा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून तर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत मलबार हिल इथून भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी अर्ज दाखल केला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत 45 उमेदवारांची नावं जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महाकाळ इथून रोहित पाटील निवडणूक लढवणार आहेत. घनसावंगीतून राजेश टोपे, काटोलमधून अनिल देशमुख, कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांची नावं उमेदवार यादीत आहेत. मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अहेरीत भाग्यश्री आत्राम यांच्याविरुद्ध त्यांचे वडील धर्मराव बाबा आत्राम हे उभे असल्यानं राज्यात पहिल्यांदाच वडील मुलगी यांच्यात लढत पाहायला मिळेल. राजस्थान आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थानमधल्या 84 विधानसभा मतदारसंघासाठी तर उत्तर प्रदेशमध्ये कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर, कटेहरी आणि मजवा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या मुंबई पूर्व उपनगरातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं 6,798 कोटी रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सीतामढी मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. यामुळे अयोध्या ते सीतामढी, काठमांडू, जनकपूर आणि लुंबिनी रेल्वे मार्गाशी ते जोडले जाणार आहेत. तसंच आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ही रेल्वेशी जोडली जाईल. येत्या 5 वर्षात अवकाश क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला सरासरी 150 ते 250 कोटी रुपये दिले जातील. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त रेल्वे 7,000 विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्या वर्षीच्या 4,500 गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरू असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या काही भागाबद्दल असलेले मतभेद मिटवण्यात त्यांचा उपयोग होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आयोजित झालेल्या चाणक्य संवाद 2024 या कार्यक्रमात ते बोलत होते. नियंत्रण रेषेजवळ लष्कराची गस्त आणि गुरांची चराई सुरू राहणं याबाबत दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नुकत्याच मंजूर झालेल्या बायो E3 अर्थात अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार यांच्यासाठी जैवविविधता या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण रक्षण उपक्रमावर सकारात्मक परिणाम होईल असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. जैवविविधता उत्पादनाला चालना देणं हा या धोरणाचा हेतू असल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत जर्मनी विज्ञान तंत्रज्ञान सहकार्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या सरकारच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून देशानं अंतराळ मोहिमात चांगली कामगिरी केल्याचं जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जगाचे आधारस्तंभ आहेत असंही ते म्हणाले. सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच आज संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर हजर राहू न शकल्यामुळे समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. अशा काही नियामक मंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय समितीनं आता स्वतःहून घेतला असल्याचं सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. यावर महालेखापाल अर्थात कॅगच्या अहवालावर चर्चा करणं हे समितीचं काम असताना वेणुगोपाल यांनी नियामक मंडळांच्या कामकाजाची स्वतःहून दखल घेण्याची गरज नव्हती असं भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 27 तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचा हा 115 भाग आहे. श्रोते येत्या 25 तारखेपर्यंत टोल फ्री क्रमांक नमो ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवरून आपली मतं सूचना पाठवू शकतात. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ आज मध्यरात्री ओदिशा किनारपट्टीवरच्या भितरकनिका आणि धामरा या प्रदेशांदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दानाच्या भूभागावरचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर असून उद्या पहाटेपर्यंत त्याचा प्रभाव राहील. सध्या हे चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीपासून 240 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 12 किलोमीटर वेगानं पुढे जात आहे. या वादळामुळे ओदिशातील केंद्रपारा, बालासोर, मयूरभंज, जगतसिंगपूर आणि भद्रक या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इराकमध्ये अनबर प्रांतात झालेल्या लष्करी कारवाईत इस्लामिक स्टेटचे 9 दहशतवादी मारले गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जमा करण्यात आला. जर्मनीविरुद्धची हॉकी मालिका भारतानं आज गमावली. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं 5-3 असा विजय मिळवला. कालचा सामना भारतानं गमावल्यानं दोन्ही देश 1-1 अशा बरोबरीत होते. त्यामुळे मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआउट घेण्यात आलं. त्यात भारतीय खेळाडूंना केवळ 1 गोल करता आला. जर्मनीनं 3 गोल केले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवसअखेर भारतानं 1-16 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला. शुभमन गिल 10 आणि यशस्वी जयस्वाल 6 धावांवर खेळत होते. त्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघानं सर्व बाद 259 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवेनं 76 तर रचिन रवींद्रनं 65 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं 5 तर रविचंद्रन अश्विननं 3 गडी बाद केले. 3 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं बंगळुरू इथला पहिला कसोटी सामना जिंकला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्व बाद 227 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 38 षटकात 7-158 धावा झाल्या होत्या. जपान आणि भारत एकमेकांचे स्वाभाविक भागीदार असून दोन्ही देशांचे संबंध आज सर्वोच्च पातळीवर असल्याचं जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी म्हटलं आहे. मुंबईत राजभवनात आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. जपानचे महाराष्ट्राशी विशेष चांगले संबंध असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कौशल्य प्रशिक्षणासाठी जपान सहकार्य करीत आहे असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 2 दिवसांसाठी छत्तीसगडच्या दौऱ्यावर जात आहेत. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 14 दीक्षांत समारंभात त्या उद्या उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात विविध पक्षांच्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीची 6,000 कोटींहून अधिक रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ आज मध्यरात्री ओदिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आणि पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ 259 धावात गारद. दिवसअखेर भारताच्या 1-16 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.